সুসাইগা দম্পার আইকোপিয়াং মজন নমস্কার ফ্রেঙ্কি ফের্নান্ডেস মেলবর্ন অস্ট্রেলিয়া সান তুমকা হো গোয়েছো খবর কোকনীতলান পাওয়া আজ মার্চাচী চৌদা তারিখ সুরুয়াতে খবর গোয় বিধানসভেচে চালু আসলে ত্যা বাজেট অধিবেশন হাতুন বিরোধী পক্ষাচে আমদারানী বেগবেগলে বিষয়াভর গোয়েছে বিজেপি সরকারাক সামকে ধুয়ন কাড়লে গোয়া ফাউডাচো মুখেলি আনি ফাতর্ডাচো আমদার বিজেসার দেশাই হাণে গোয়ত স্পাজ আসা হাচা নাওয়ান্ত প্রস্টিটিউশন কশন তরিয়ন ওয়াট্টা হে সাংলে
যোগা যোগান 18 জুন রোডাচের 18 স্পাজ হা উত্তর দিলাম গা 18 স্পাজ হা আতে হে স্পা কিদা গেদা হে রাস্তে আর প্রশ্ন আতো স্পিকার স্যার হে স্পাজানি তুজা উত্তরা জি মেয়া তাজের আশে দিসতা কলওয়া আনি খই তে স্পানিত তে ভিতর ও ধন্দো চলতা মাকা তুকে তে কইছে না কিদা আমি থই বচ্চে না আমাকে তে লাগত না মানে আমাকে কইনা পুণ জো টুরিস্ট এটা জো মানে জো টুরিস্ট নট দ্য ক্রিম টুরিস্ট তো এটা আনি ডাইরেক্ট থই পানি হতা আনি এক পানি 18 জুন রাস্তাতে 18 স্পা সো নাও ইট ইজ কল্ড দ্য কিরে ইট ইজ কল্ড দ্য স্পা স্ট্রিট না না 18 স্পা স্ট্রিট নেই আতে তে 18 জুন গেল তোইন্স আতে ইট ইজ কল্ড দ্য স্পা স্ট্রিট স্পিকার স্যার म्हणल्या लोयान जी क्रांती सुरवात केल्ली ती हाडून आम्ही स्पाचेर निदयली हे जावपाक जायना आणि हे सरकारच्या टायमान टेन्युअरान झाला म्हणल्यार कितें रेग्युलेशनान तुम्ही फेल जातात तुम्ही असे रॅम्पंट करून दितात हे रॅम्पंट करून दिवचे न्ही स्पीकर सर टुरिझम डिमांडा खातीर एक जाता ऑर्गनायज ट्रॅफिकिंग म्हणटे ह्युमन ट्रॅफिकिंग येता जे स्टॅटिस्टीक सगळ्यांनी उलयल्या हे स्टॅटिस्टिक्स आमचे न्ही ओ ते एनजीओचे न्ही दीज आर कमिंग फ्रॉम द नॅशनल क्राईम रिकॉर्ड्स ब्युरो विच इज अन एजन्सी ऑफ द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे स्पीकर सर एकूच मिनिट हा चढ उलना आय एम ओनली सेईंग दॅट डोंट टेक एनिथिंग लायटली पण इमेज ऑफ द स्टेट जर बरी उरतली जर यू हॅव टू रेग्युलेट इट यू कांट अलाव इट टू बी रॅम्पंट
एक बिरांकूळ खबर दर दिसाक 5 गोंयकार व भारतीय आपली सिटिझनशीप सरेंडर करता आणि पोर्तुगेज पासपोर्ट घेता आणि गोय सोडून वेता ही माहिती गोयचो मुखेलमंत्री प्रमोद सावंत हाणे गोयच्या विधानसभेन दिली 2021 ते 2025 वर्सां मध्ये 8040 आणि 25 गोयकारांनी इंडियन सिटिझनशीप सरेंडर केली तातून 8370 हाणे पोर्तुगेज पासपोर्ट घेतली रोमी लिपी कोंकणी मोग्यांक एक खुशालकायची खबर रोमांचीचो पातशाय सर्गेस्त रेजिनाल्ड फर्नांडीस हाची रोमांस वो नॉवल फोलेर राखणो जी पयलीच 1970 वर्साक छापलेली ती परत आनीक पावट न्यू एज प्रिंटर्स छापून हाडटा हाचे विशीं आमकां रेजिनाल्ड हाचो पूत साल्वादोर फर्नांडीस सांगता
रेजिनाल्ड फर्नांडीस पातशाय कोंकणी रोमांसीचो ओंतरल्यार आयज 32 वर्सां सोंपोन गेलीं हांव साल्वादोर फर्नांडीस रेजिनाल्ड फर्नांडीसाचो पूत चड खोशी जाता शेकी इतल्या वर्सां उपरांत फोल्योर राखणो ही एक डॅडीची रोमांस जी पयली 1970 वर्सा छापलेली ती परत आनी एक पावट न्यू एज प्रिंटर्स छापून हाडटात म्हूण फकत रेजिनाल्ड फर्नांडीसाचे रोमांसीक आशोन रावलेल्या गोंयकारांची आस भागूंक म्हजी खालती विनंती आतांचे पिणकेक द मॉडर्न जनरेशन तांणीनूय ही रोमांस वाचूंक जाय ज्या उद्देशी तांकां रेजिनाल्ड फर्नांडीसाची बरोवपाची रायटिंग स्टायल वळख जातली आनी घडयेक तांची कोंकणी वाचपाची रूच वाडटली हांव काळजांत तांक दिन वाचतां बाब फाउस्तो दा कोस्ता आनी रेव्हरंड फादर मायरॉन बारेटो हांचो जे जायतेच कोंकणी पासत वावुरतात आनी तांचेच उद्देशी ही आयज फोलेर राखलो रिजिनाल्ड फेर्नांदीसाची रोमांच गोंयकारांच्या मुखार आयल्या. देव बरें करूं.
तर ह्यो जावन आसा तुमच्यो कांय गोंयच्यो खबरो कोंकणींतल्यान मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन. मेळया दुसऱ्या सोमारांत, ते मेरेन मोग आसून दी.
Selena, 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 Selena. मारेना ओढेला मोजा सामकारे बसले दादा पोलून या काळजा नवे तुफार उभरासले उसको दालो सरतीरान दे उसको नासले ने आस तो छोटो सान कालीज मोजे नासले सेलीना काळजाक जालीसा सेलीना Selena, tacha na gardi si molora. Selena, marum la glella. Moja sam karte bustos, alis do 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 lagle. Coffee pie talo de cop. Moja dalle sugle mezai landa war water whiskey da der porle whiskey bizla te puro selin raga dutle selina ave mutle sorry mezara si dane kali suri mar mulle सगले जाले तोणगा मोजा दोळ्यान पुयतू शेळो गाम सुटलो आंगा पासा नादा करून ताका बारळे मार्गार तेच करून आसले हांव वयर पावलो सोरगार सेलीना तुका जाशे तालो सेलीना मोगान दुसको तालो देव बरे करू. थँक यू.
जनस्पान मुझे नस्पान म्हजे नेस्पान म्हजे नासपान हांव दिसपा लंडनचें म्हाका ब्रेक डांस आनी डिस्को नाचचे रे पिशे म्हाका सगळे
मोगाच्यानो आतां हांव तुमचे लागीं नव्याना विशीं उलयतां. नव्यान ह्या उतराचो अर्थ कितें? नव्यान म्हणल्यार णव दीस. भारतीय परंपरेंत नवरात्र म्हणलें उतार आसा. आतां आमकां कथोलिकांक फेस्तां पयलें नव्यान आसता. आदी चड जावन णव दिसांचें आसतालें आनी आतांय जायते कडेन णव दिसांचें आसा. ही परंपरा खंय तरी सुरू जाली. हो कितें देवाचो कायदो न्ही, णव दीस फेस्तां पयले णव दीस नव्यान कर म्हूण हो मनशांनी केल्लो कायदो. कायदो म्हणना हांव, एक परंपरा, ट्रेडिशन. आतां एका फिरगजेंत एक हे णव दिसाचे नव्यान करूंक जाता, पूण आमचें मिशन स्टेशन गया थंय मिशन स्टेशनांत मुखेलीगर जाली सोडन मागीर स्टेशन कितलेशे आसतात थंय एक कॉपेल आसता. ते मागीर ते कॉपेलाचे फेस्त आसता. एके कडेन 20 परस चड कॉपेलां आसतात आनी लोकांक थंय फेस्त जाय नव्याना. आनी कितले पयस ह्या मेन मुखेल फिरगजे थावन ती सबस्टेशनां सबस्टेशन म्हणटात आनी पयस 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 आसतात. थंय कशें णव दिसाचे नव्यान करूंक जाता? आसचो एकलो पादरी, चुकल्यार दोग जाण, खंय जाता इतले जाणां इतले कॉपेलांचे करूंक. देखून ते आतां हळूहळू करून 3 दिसांचे जाला, पूण लोकांचो ताका इतलो विरोधी आसा. हां, आदी 9 दिसांचे जाताले, आतां कित्याक ते तुमी 3 दिसांचे केला अशें येवन पादरी कडेन झगडटले आसात. म्हणून एक मनशांनी केल्लीच परंपरा, ते परंपरेचे आमी गुलाम जाल्ले आसा. पळय आदल्या काळांत जायते पाद्री आसले, ते करताले, ते बरें आसा. पूण आतां परिस्थिती आमची बदल्ल्या, ते परिस्थिती बदल्ल्या प्रमाण आमी बदलूंक नाका. हे सगळ गजालींनी आमच्या पळय आमी बदल घेतला. आदी आमचो लोक चलोवन वेतालो, कितल्या पयस वरे चलोवन वेतालो. आतां आज कोण चलता? आज आमी दुसऱ्या दुसऱ्या वाहनांनी प्रवास करता. वयमो आदी युरोपाक वचायचे जाल्यार बोटींचेर स्टीमरीचेर वचचें पडटालें. आज कोण वेता? आज विमानाचेर वेता आमचो लोक. आमच्या नॅशनांत बदल जावना, कितलो बदल जालो आमच्या नॅशनांत. मागीर कितल्या जिविताक संबंद जाल्या हर एक गजालींनी आमी बदल मानून घेतला. धर्मा कडेन मात येताना आमी मूर्ख मनशा वरी ना, ते आदलें जावंक जाय तशेंच जावंक जाय म्हूण आजून हट धरपी लोक आसात. आता फेस्ता पयले नोवेल म्हणा ते नोवेल कित्याक एक तयाराय कशी. आदी कोण करतालो तो नोवेल इगर्जेचो बिगारच. आता थोड्या कडेन लोकांचे आसा तांकां एकलो नाका. नोवेलांक 9 दिसांक 9 जण खंय धनपात्री सोदून भोंवचे. 9 दिसांक 9 जण जाय तांकां थोड्या फिरकजांनी. मागीर गोंयांत आसा हे थंय हांगा भोंवून कोणाक तरी आपूण हाडून कितें कर जालें. बाबा तुका 9 पाद्री खंय मेळटले. आं तांकां तांचे इगर्जेन काम आसा न्ही थंय सोडून ते हांगा येतले वय. आं आतां पयले स्वतेर 9 दीस करूंक जाय म्हूण देवाचो कायदो ना. तुका जाता जाल्यार कर. आनी आचार्य देवे सांगले आसा पणजेत हांव न म्हापसा वेताना वाटेर गिरी म्हणून एक ल्हान गांव मेळटा दाव्या वाटेन. आसुसाम सायबिणीचे कपेल आसा. कपेल म्हण बरें व्हडलें आसा तें. हांव थंय आयतारा मिसाक वेतालो सेवा दिवंक वेतालो. आनी मागीर तांणी म्हाका तांचे नोव्हेनाक आपयलो. थंय 15 दीस हांवें तांकां विचारलें 15 दीस नोव्हेन कित्याक. आनी ते 15 दीस थंय नोव्हेन आसा म्हण हांव नेणा. मागीर तांकां विचारलें कोणाकय जाप दिवंक जायना. मागीर म्हाका दिसलें 15 दीस कित्याक म्हूण सांगल्यार आसुसाम सायबिणीचें फेस्त ऑगस्टाचे 15 तारखेर येता देखून ते 15 तारखेर येता देखून ताचे आदी 15 दीस नोव्हेन पळया. पूण जावंक जाय ते 14 दीस जायना 16 दीस जाताय ना पळया. पण ते कितले आमी आमचेच रिवाजीचे गुलाम जाल्या. आनी कडेन मिरामार थंय सांत अंतोनीचे एक रस्त्या देगेन एक कितें म्हणया एक ल्हान श्रायन आसा. थंय सांत अंतोनीचे नोव्हेन 13 दीस 14 दीस ना 12 दीस ना 13 दीस कित्याक काय तांकां विचारल्यार तांकांच कळीत ना हे कित्याक म्हणून. मागीर म्हाका दिसलें एक पारंपारीक आमचे एक चिंतप आसा सांत अंतोनीन एक गीती आसा 13 आचार्यां केली आनी 14 आचार्यां तूं आमच्या घराक कर म्हूण त्या गितांत उतरां आसात. तांतल्यान म्हाका दिसलें आं ते सांत अंतोनीन 13 आचार्यां केल्ली देखून 13 दिसांचे नोव्हेन म्हूण. पळय अशें लोक एक करूंक सुरू करता मागीर तांकां ते ताची सुरवात कशी जाली कित्याक जाली कोणें केली कांयच कळीत ना. मागीर तें तशेंच जावंक जाय म्हूण आनी मागीर करूंक ना जाल्यार कितें जालें जाल्यार मागीर लोकांचें उलोवणें आसता आं पळय आमी तें करूं ना देखून अशें जालें. आं नोव्हेन आमी 9 दिसांचे करूं ना वो 15 दिसांचे करूंक ना वो ते 13 दिसांचे करूंक ना देखून हें आमचें घडलें म्हणून असले चुकीच्या चिंतपांत येतले आसात. ना जाल्यार तें आमी करिना जाल्यार कितें वायट जातलें म्हूण ह्या भिरांतीन जिवपी मनशां आसात. ही सगळी चुकीची समजणी. नोव्हेन एक फेस्ताक तयाराय तितलीच. कित्याक खंयच्याय गजालीक आमी एक तयाराय करता न्ही तयाराय नासतना कितें करूंक जाता वय. एक पयली तयार म्हणजे फेस्ता पयले आमी आमची आत्मीक तयाराय करूंक जाय देखून ती एक आत्मीक तयाराय करूंक नोव्हेनाची सुरवात जाली हें आमी समजून घेवंक जाय. आनी ती आत्मीक तयाराय तूं जितली बरी करताय तितले फेस्ताक एक म्हत्व येता. मागीर फेस्ता दिसा फेस्ताचे मीस आमचे कडेन जाता तें सगळें बरें आसा. पूण थंय वचून बिगारा कडेन आमी झगडचे न्ही ते 9 दीस जावंक जाय म्हूण. आतां कितल्या कडेन त्रिदूम म्हळ्यार 3 दिसांचे जाता करूं. आं पूण ताकाय थोड्या पाटी गांवच्या लोकांक गांवचो विकार नाका तांकां आनी कोण तरी जाय. आं मागीर गोंयांत सोदून भोंवता. आं म्हजे कडेन हांवें म्हणचे तुमकां जाय जाल्यार म्हाका विकार आपोवन दी आनी मागीर हांव पळयतां. हे सारकें ना. लोकांक कित्याक भोवंक जाय विकार ठरोवन दी न्ही तो इगर्जे अधिकारी न्ही तो ठरोवन दी. नोव्हेनाक कोणाक आपोवचें कितले दीस आसचें तो ठरोवन दिलें. ना, लोकांचें अशेंय चलता आनी हाका लागून आमी आमच्या धर्माचें मूळ शिकवण कितें आसा, मूळ शिकवण जें चुची मोगाची शिकवण ताचें थावन आमी पयस वता आनी आमचे परंपरेचे आमी गुलाम जाता. जेजून आमकां दिल्ले उपदेश दोनूच, ते 10 उपदेशांचो आटाप सार ताणें 2 उपदेशान दिलो. सगळें तुज्या काळजांत, सगळें तुज्या मनांत, सगळें तुजे सक्तेन देवाचो मोग कर. आनी दुसरो उपदेश, जसो तूं तुजो मोग करताय तसो तूं तुज्या पेल्याचो कर. म्हणल्यार देवाचो मोग आनी मनशांचो मोग, देवाची भक्ती आनी मनशांची प्रिती सेवा, हे दोनूच उपदेश जेजून दिल्ले. ते आमच्या धर्माची हांव बुन्याद म्हणटा, ताचेर आमचें जिवीत आदारूंक नाका. ते सोडून ह्या मनशांनी केल्ल्या परंपरेक आमी इतलें म्हत्व दिता, हांव इतलें हांव म्हणूंक सोदिना मनशांनी केल्ल्यो परंपरा सकट काडून उडया, ना हांव तशें सांगूंक सोदिना. पूण काळा प्रमाणे आमी बदल करूंकच जाय. परिस्थिती आतां बदल्ल्या, आदलेंच जाय तशेंच जावंक जाय, अशेंच करूंक जाय. पण आदीं वातिकान दुसरी सभा जावच्या पयले मिसां खंयच्या भाशेन जाताली, लातीन भाशेन. आनी लोकांक तोंड करून न्ही, लोकांक पाट करून मीस जाताले. मागीर वातिकान दुसऱ्या सभा जातात गांवच्या भासांनी मिसां सुरू जालीं, लोकांच्या भाशेंतल्यान मिसां सुरवात जालीं आनी लोकांक तोंड करून मीस पेटोवची. आतां पळय आमच्या मिसाक कितलो अर्थ आसा, मिसान आमच्या लोकांक वांटो घेवंक जाता, वाचूंक जाता, प्रस्तावना दिवंक जाता, कळोवण्यो सयत पादरींनी करची गरज ना. आमच्या मिसांक ठाण्यान सगळें कळोवण्यो त्या त्या कोपेलाची कोण इन्चार्ज आसा तीं करतात. पूण पळय आतां आमकां मिसान वांटो घेवंक मेळटा मू, बदल जावना वय जालो. तशेंच ह्या आमच्या नोव्हेना विशीं आमचो बदल जावंक जाय. बेश्टे नोव्हेन केले आदी आतां गोंयांत आसले, आतां ते उणें जालां. नोव्हेनाक मागीर हरियका नोव्हेनाक ताका एक पदर आनी ताणें पयशे खर्चूंचे आनी मागीर दारू लासची निमाणे दिसांनी कितले बेश्टे प्रदुशण वाऱ्याचे आनी आवाजाचे. कित्याक जाय, कित्याक पयशांचो विबाड हे सगळ म्हणल्यार मागण्या परसी हो भायलो शो आसा पळयात ताका म्हत्व येता. ते वेचें न्ही सगळें आमचे धार्मीक कितें आमी करता पळया, आमचो पयलो उद्देश आसूंक जाय तांतल्यान आमकां आत्मीक बरेंपण मेळूं दी. ते लोकांचेर एक चेपण जावं न्हय, लोकांचेर चेपण जालें जाल्यार तो धर्म कसलो मागीर, आनी तो धर्म तसलो धर्म कित्याक जाय लोकांक. धर्म म्हणलो लोकांक वजें जावं नजो, उलटें जाल्यार लोकांक तो आकर्षक जावंक जाय. कित्याक पळय ह्या धर्मांत कितलें सादेपण आसा, कितलें आमकां बरेंपण मेळटा तें जावंक जाय. जेजू लागीं लोक कित्याक येतालो, हरी हरी न्ही, कित्याक तांकां बरेंपण मेळटालें. वय तो आयलो आपल्या कुडीचे भलायकी जोडूंक आयलो, मागीर आनी कितें मेळटलें तांकां जेवण खाण दोन पावटी मेळ्ळें तें आशेन आयलो. हांव ना म्हणना, पूण लोकां तो जावन येतालो न्ही, जेजून आपोवंक ना तांकां, तुमी म्हजे लागीं या, म्हजे लागीं या म्हूण तोच जावन येता. लोक येतालो आनी जेजून तांचेर वजें घाले ना, जेजूची शिकवण तांचेर वजें जावंक ना. जेजून तांच्या जिवितांत बदलावण हाडली, तांचें चिंतप आसलें भक्षणें ना. दुदेवांचें चिंतप कितें, कितल्या फावटी बक्षीव येता, 3 फावटी. देखून पेद्रू जेजूक सांगताले, हांवें म्हज्या भावाक कितल्या फावटी बक्षूंक जाय सम्या, 7 फावटी. पण पेद्रूक दिसलें 7 फावटी म्हणल्यार जेजू आतां म्हजी स्तुती करतलो म्हूण. जेजू म्हणटा ना, 7 फावटी म्हणटा. ताजो अर्थ कितें, लॅग नासले फावटी तुजो भाव चूक करता आनी तुज्या कडेन माफी मागता, बक्षणें मागता, तूं ताका बक्षी. कित्याक देवूच आमकां तशें बक्षिता न्ही. हां, तशें जेजूची शिकवण वजें जावना लोकांचेर, लोकांच्या जिवितांत सादेपण आयलें तेंच आमच्या ह्या फेस्ता परबांनी जावंक जाय. मागीर आमचें नोव्हेन म्हणटना आमचें फेस्ताचें नोव्हेन न्ही, मागीर आतां पळय कितलें नोव्हेन आसा. हांगा तुमी ताका नित्यदार सायबिणीचें म्हणटा, गोंयांत आमी परपेत सायबिणीचें म्हणटा. परपेत म्हणल्यार तेंच परपेच्युअल. मागीर सांतान दोनीचें नोव्हेन, नव्यान आसा. ही सगळ्यांत चड पॉप्युलर. मागीर गोंयांत सांप्रासा वेळेचे नव्यान आसा. आनी आनी खंयचे सांताची त्या त्या प्रगतीच्या पात्रांची सांता नव्यान घेतली आसा. बरी, हांव ना म्हणना, पूण ती करूंकूच जाय आनी याद दिसा जाय. कोणें सांगला हे नव्यान त्याच सांता दोनीचे मंगळारा जाय ते कित्याक पूण म्हाका आजुनी कळूंक ना. म्हाका जापच मेळूंक ना. मंगळारच कित्याक सांता दोनीचे सोमारा केल्यार जायना, बुधवारा केल्यार जायना, ब्रेस्तारा केल्यार जायना, ना मंगळारा. म्हळ्यार मागीर हांव गुलाम कोणाचो त्या दिसाचो. म्हणजे मंगळारा मात्र केल्यार ते नव्यान सारकें जालें. ना जाल्यार सारकें जावना म्हणल्यार एका चुकीच्या चिंतपांत हांव जियेलार कितें फायदो जालो ते नव्यान करून. सांता दोनीन सांगला वय तुमी म्हजे नव्यान करूंक जाय म्हण ताणें सांगला वय. खंयचेय सांता सांतिनीन सांगला वय तुमी म्हजे नव्यान करा म्हणून. ना न्ही, मागीर इतले कित्याक आमी त्या चिंतपाचे गुलाम. ह्या गुलामपणाच्या चिंतपांतल्या आमी मुक्त जावंक जाय तेन्ना मात आमकां सुटका मेळटा. आमकां जेजून पातकांतली सुटका दिली. इज्रायल परजेक एजिप्त फारोवरायच्या गुलामपणांतली सुटका दिली. आनी आतां आमी ह्या आमच्या रिती रिवाजींच्या जाळांत सांपडून आमीच गुलामपणांत जियेता. कोणें भायर काडूंक जाय आमकां आंतले? आमीच आमीच भायर येवंक जाय. सोडून येवचो ना आमकां आंतल्यान भायर काडूंक. म्हणटच आमचें चिंतप बदलूंक जाय. आनी हातूंत धार्मीक फुडाऱ्यांनी आमच्या पाद्रींनी लोकांक बरी समजणी दिवंक जाय. बऱ्या भशेन तांकां सांगूंक जाय. फकत आयतारच्या एका शर्माक सांगल्यार जायना. धाकटे धाकटे जमाती जातात, वाड्याच्यो जमाती जातात, घरांक भेट दिल्ल्या वेळार ह्या विशयांत लोकांक समजणी दिवन केल्यार सकट लोक ना जाल्यारय चडांत चड लोक मेजॉरिटी तांकां इल्लीशी तरी म्हायती मेळटली, जाणवाय मेळटली. आनी मागीर इगर्जेंत बदलावण हाडूंक भोव सोंपें. कित्याक म्हणल्यार ना जाल्यार एक गुलाम ह्या रिवाजींचे गुलाम जाल्ले आसात पळया ते विरोध करतात. इगर्जेंत कितें सांगलां ना तें तशें जायना. आमच्या म्हालगडे तांदूळ देवून आयिल्ले ते आतां तुमी येवन बदलतात, तशें करतात, अशें करतात म्हूण झगडटात. आनी मागीर विगाराचो आनी लोकांचो संबंद बिगडता, तो तुटता. देखून धाकट्या धाकट्या जमातींनी आमी लोकांक बरे भशेन समजोवन सांगून तरणाट्यांक आमच्या चड करून आमी तातूंत ही समजणी दिल्यार तो बदल इगर्जेंत हाडूंक भोव सोंपो. नव्याना विशीं थोडे म्हजे विचार हांवें तुमच्या मुखार दवरले. ही कार्यावळ पळयत जाल्यार तुमकांय देव बरें करूं म्हणटा आनी आमचो तुमचो मोग वाडोवन दी म्हूण मागता. देव बरें करूं.
दादले जाल्या चेडवा हड्डे मुखार परवा करिना बांदपा सिनेमा हॉटेला मोग्यान बँड स्टँड बँड्राची खोडपा
Oh, तेच वाईट आमचेर ना येता. वेगवेगळ्या धर्माचे आमी उडसो बोटू कामाक दिता. खुंयचे आमचे लागचे शार सायबा तुझ्या पायाशी दवरता. सोडून मागता खुशाल गायेन उमेदीन बरोन मनयता उत्सव गोंयकारांचो. गोंयच्या सायबाक फुडें घालून उल्लास सोडटा संतोसाचो. दोरयेक वावरांनी दोरयेक पिरगोस्कार जावं दी गोंयच्या सायबाच्या मोगाचो. माणकुलो गांव गो आमचो सांप्रांसी शाबेरान साबावचो. माणकुलो गांव गो आमचो सांप्रांसी शाबेरान साबावचो.
देव बरो दीस दिव तुमकां सगळ्यांक. आयज आमी करुया पोर्क विंडालो. दीस इज अ गोवन वेरिएशन ऑफ द पोर्चुगीज डीश कार्ने दे विनो दे आलो. कार्ने मिनींग मीट, विनो मिनींग वाइन, आलो मिनींग गार्लिक. सो वाइन वॉज रिप्लेस्ड बाय टॉडी विनेगर एंड प्लीज डोंट पुट पोटेटोज इन साइड बिकॉज आलो मिन्स गार्लिक. चलया आतां आमी ड्राय मसाला करुया. हे सगळी सामग्री पॉज करून तुमी मोतीन दोरचे. सो ड्राय रोस्ट ऑल द मसालास इन द पॅन अंटील इट रिलीजीस ऑल द नॅचरल ऑयल्स अँड फ्लेवर्स. हे करून जातरी तुम्ही सायडीन मसाला दोरचो निवोपाक. 1 किलो दुकराचे मास दॅट इज द पोक बेली तुम्ही क्यूब करून तांकां दोयऱ्याचे मीठ लावून सायडीन दोरचे. दुकराची कात काढूंक मातशी विसरो नाकात. आता थंड जालो तो मसाला तुम्ही मिक्सरांत घालून बरो तो पावडर करचो अशें करून दिवपाक जाय. एक्सचेंज आता तितून भितर 1 टीस्पून तुम्ही हळदी पिठो, टर्मरीक पावडर, 1 इंच फ्रेश जिंजर, 1 होल पॉड ऑफ गार्लीक पील केलेलो आनी 3/4 कप ऑफ पाम विनेगर दॅट इज आमगेली कोकोनट इनाग्र घालची. चय हे भाशेन बरो दाट मसाला असो जायो. आता आनी योगूत करनाकाय वो मसाला घेयात आनी दुकरा मासा बरो लेपड लेपड करून घोष्टीन घोष्टीन मॅरिनेट कराय. आता वो मॅरिनेशन तुवें ओवर नायट फ्रिजीन दवरूंक जाय. एटलिस्ट मिनिमम 6 आवर्स तरी तुवें हे मॅरिनेट करून दवरूंक जाय. ना जाल्यार ओवर नायट आख्खी रात भर ती फ्रिजीन दवरली जाल्यार ताजो इफेक्ट तितलो बरो जातलो. आतां तो मिक्सरा मालो मसाला पासून तितून भितर इनाग्र घालून आख्खी तो मिक्सर साफ करचो. कांय वेस्ट कोनाकाय. देर इज नो प्लेस ऑफ वेस्टेज हियर. हें पळय काय बरें दिसता तें मसाला. आतां आमी चल दुसरे दिसा कुंडे घेवन तितून भितर खोबरेल तेल घालून आमी बरें 3 मिडियम सायज ऑनियन कांदे चॉप करून फ्राय करुया. बरें तळसून घेवया आमी हो कांदो. होकोत तुम्ही तळसून घेवपाचो. बरो लायट ब्राउन जाल्यार पुरो. लायट ब्राउन जाल म्हणटी तितून भितर हांव एक एक्स्ट्रा आनी एक पड ऑफ गार्लीक घालता. चय गार्लीक आल्यो दॅट इज गार्लिका फ्लेवर चड आसूं जाय विंडालो. मागीर तो सगळे मास तुमी भितर घालचे आनी आनी तितले सोते करून तुमकां जाय जाल्यार 1 पाटें उदक सुट्टकच तुमचे आनी आनी थोड्यांक गरम उदक घालूंक जाता. आनी गरम उदक घालून लो फ्लेमाचे दवरून तुमी ती रिड्यूस करून करून ती बरी भाशेन शिजोयाय. इट इज व्हेरी सिंपल. हांवें आनी थोडे रेड चिलीज घायले. तुमी जाय जाल्यार हो प्रोसेस स्कीप करूं जाता. माते कुंडे कोत्त जाल्यार हे डीश खुंयचें गोंयचे डीश सारकी घोस्ताची जातली. चोय हे पासून हांवें तो आख्खो मसाला थोडे विनाग्र घान हांवें तितून भितर एमटी केल्या. अशें कांय सोडप ना. 1 पाट तेजी सगळी फॅट आनी ऑयल वॉस बीन सगळे सुंटोल दिसती पडटा तेन्ना तुवें आतां गोड घालपाचे. माडाचें गोड घालाय. 1 टेबलस्पून माडा गोड तुमच्यान मागीर बॅलंस करपा जाता एसिडिटी. मागीर तें जातरी हांवें टॅमरिंड एक्स्ट्रॅक्ट तेजे आमटाने उड्डो घायलां. ओके जें तुम तुमच्यान तुम जाय ते भाशेन टेस्ट बॅलंस करूं जाता. आतां तें जातरी तुमच्यान जात ते भाशेन थोड्यां इनाग्री चड जाय थोड्यां लेस जाय ती बॅलंस मोठ्यान दवरपाचें स्वीट सावर एंड टँजीनस. एंड दीस इज माय व्हिडियो ऑफ ओक विंडालो. तुमकां लायक जालें जाल्यार शेयर करचें आनी सांगूंक विसरूं नाका तो व्हिडियो म्हजो हूंय येडो भोगतो. विवा गोवा.
वळटीन सांगले रे तुवें सांगले रे हांव कोयर उडयना कोयर उडोवंक तुकाच
हांव उडयना कोयर हांव कला उडयता आले वळटी बा
तुमी कशे भितर आयल्यात बुकींग आगी तुमचे कडे ते भायर चेडू नातले गे
कशे आयल्या म्हणार आमी शिक दारांतल्यान आयला तुजे चेडू ते आसा थंय भायर काळगे फोनार उलयता कोयंगे स्विझरलँड पावला आता मागीर संजय पाबासी कोणा कडे मिरगट्टा कोणाक उत्तू ताका आयिल्लोय खबर ना गेल्लोय खबर ना आनी काले वळटा मा बुकींग बुकींग काला करचे पहिले आमकां समा कर आमचे प्रॉब्लेम काणकोण आयले आमकां समा कर
तशें जायना बाये आमचे मिनिमम फीज आसात ते दिल्ल्या मागीर आमी आमचे प्रोसिजर पुरो सुरू करचे आमी काउन्सिलींग करचे न्ही बाये
ताचे पयशे दिसय बा
कितले आमचे फिक्स्ड 1000 दिल्या पुरो
पुरो दिली गे थांब
हात ता सांगा तुमचे प्रॉब्लेम
प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स सांगा हाजर जाऊन 15 वर्षां झाली
कितले पैसेचे नाका आयचे प्रॉब्लेम सांगा आयचे प्रॉब्लेम हांव सांगता वळटिया बा अळे खासदारा जिवितांत उलोवण इम्पॉर्टंट वयगी सो आमी कालीन डिसायड केल्ले कोयर उडोवंक सोमार आका मंगळारा म्हाका तशें एक दीस सोडून एक दीस आयतारा म्हाका कोयर उडोवंक आसलो हांव ना तुला म्हज्या फ्रेंड्स हांव भायर गेल्लो आनी म्हणजे तुवें काल कोयर उडोवं न्हय आज सोमार आज तुवें उडयचे आज सोमार डिसायड जाल्ले आका जाल्यार हांवें कशें कोयर उडोवचो आनी उडयचे कोयर
तें पुरो म्हाका गोतू ना वळटी आमा आतां आजो दीस कोणसो कोयर उडोवचो आपले त्या दिसा आनीत खंय उडयचे खंय आल्ल्यार खंय गेल्यार येवन दी पाटी येवन कोयर उडोवन मागीर वचून दी तें पुरो सोड हाचे सांगता हांव आयक खंय वचोंक आल्ल्यार गिना वेळार सांगचे म्हणून ना 5 मिनटां पयले येवन सांगचे यो 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 वेळ जालो वेळ जालो बैसर बैसर म्हणून आमकां जाता हे वो खंय गेल्यार रोसाक वसू मरणाक वसू मुदयेक वसू कोणाच्या मिसाक वसू आनी एक गाल्लेंत पॅन्ट आनी गाल्लेंत शर्ट घालून बैसरता आमकां जाता हे आमकां 4 बायल मनशां पळयतात किलीप कांगणां आनी वस्तू आनी कापड चुडीदार आनी पुरो म्हणून सुमार टेन्शन आसतात खंयचे घालचे म्हणून आनी खंय काजाराक पावले आंगी कोणाचे घर उकून वरता म्हाका समजना आनी घरा पावलो गी 5 मिनटांनी कसो न्हिदलो आनी कशाचे जनरेटर सुरू जाले म्हाका समजना काले गरोवचे आनी हे एक विचित्र वळटी आमा ओलो दादलो मनीस खंय म्हणी आसत गी बरुल्ले पोट काणगो न्हू काजाराचे आनी पुरो आवडू न्हू कशी न्हीद पडटा गी म्हाका समजना वो आने मनीस जसो आदी तसो आतां आनी सर्वता असो तूं उरता गी म्हणून
एक मिनिट हा म्हणजे एका क्लायंटाक फोन करू का ताचे प्रॉब्लेम पुरो सॉल्व केल्यात हांवें फायनल स्टेजीर आसात हॅलो मॅरेज काउन्सिलींग असो वळटी उलयता फाल्यां 2 वरां तुका एपॉयंटमेंट आसा फीज ही दी म्हणून आले आमचे 100% रिजल्ट मॅरेज काउन्सिलींग असो वळटी कोण म्हणून सगळ्या कोडियाळा दिसार आमचे नाव नावार्दीक आनी काजर जावन दुसऱ्या दिसा आयिल्ली आसात 6 म्हयने 1 वर्स म्हजे मुखार काजर जावन 15 वर्सां जाल्ली येवन बसल्यात सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आमी सॉल्व करता आमचे 100% रिजल्ट बत्ता रे आनी एक पोरू काजर जावन 50 आनी 5 वर्सां जाल्ली आयिल्ली तांचे प्रॉब्लेम गे तांचे प्रॉब्लेम म्हळ्यार आबाद मायचे दांताचे सेट घालांक मायन आबाचे दांताचे सेट घाला तांकां कशें प्रॉब्लेम सॉल्व करचे म्हळ्यार हांवें एक आयडिया केली आबाचे दांताचे सेट आसा पळय तांतले पाटले 2 दांत हांवें काडले मायचे दांताचे सेट 1 दांत काडलो आतां तांकां कन्फ्युजन ना करेक्ट आसात ती तांचे फोन आयिल्ले हॅप्पी आहा ती सांगे मॅरेज काउन्सिलींग असो वळटी म्हळ्यार अशें जायत बा फाल्यां 2 वरां मेळ्या जायत तुम्ही झगडा नाही तुमचे प्रॉब्लेम सांगा तुमचे हाचे सांगायचे वळटी आबा काजारा पयले हाची आवय म्हणटाली हाका बरे रांदून घेता हाका एक दीस 2 मुठो तांदूळ घाल म्हळे हे एका मुठींत तांदूळ दवर तांदूळ मेजून कुकरान घालता कुकरान कशें तांदूळ घालयलो गॅसार दवर न्हू 2 सिटी मार म्हळे हे कुकराच्या मुखार रावन 2 विशील मारता अली एक मांगडा जातीचे आसा गी वळटी आबा आजी चा म्हणी तू हे पिये जे तू सस्नाच्या सस्ना पिऊनचं नाही. 2 वर्षा मागीर कशी एक चा करू शिकले. आता ते खंचे खंचे व्हिडिओ पळून त्या चाक खंचे खंचे रानातले फाले खंचे खंचे ती रुखाची साल आणि काले सांका पासून हाडून घाल म्हाका चा कर दिता पोर म्हणटा पियावची सरला जाल्यार तुझ्या काळजाक बरे तुझ्या हाडांक बरे म्हणून अर्ध्यासो गुडाचे आणि म्हाका आता खाले बे दिसता म्हणल्यार चाक ये बरो पियाव घाल दीत सुनी घाल दीत मागीर तुझ्या आंगात सोरो ना म्हणून चाक दुकरा मसी घाल दीत हांव म्हाका पातया ना बाबा
आखा असा पळे वलटी आमा चा म्हळ्यार आ पळे ती साखरीन तू बूड ओलून तू दिजे आणि वो खाला पळय म्हज्या आवयचे आणि म्हज्या मावशांचे आणि आकायचे बरं आयकूंक गेलो की हे बरे रांदता म्हणून म्हजे कडे येऊन सारी जाल्ले हांव सांगता हल्ली हांव रांदता कितली आणि कशे रांदता म्हणून तू तांची खाले सूक घरच्यांची पैकी नाही आणि खाले रांदूंक येना आळे वाटी आमा म्हाका पुरो रांदूंक येता म्हज्या मट्टार की ना हांव पुरो बरें करून रांदूंक जाता
अन्ने विषय वळटी आबा खासदारान तसं बाप्प ओपसून दिता ना आका मी दीर्भिणान ते वाडयला बरे घरन वाडयला बरे घरन पळयला पळयला हांवे खाले टिकेट्यो ज्योती टॉकीज न्यू चित्रा सुचित्रा प्रभात म्हणून आल्यो मुवीच्यो टिकेट्यो पुरा म्हाका मेळ्ळ्यात आणि त्या टिकेटच्या फाटल्यान लव चिन्ने सोडून ताका बाना ताचे वयर म्हाका घडना म्हणजे ताजे मेरे म्हणटा हांव फ्रेंड्सां वट्ट गेल्ली फ्रेंड्सां वट्ट गेल्यार ते लव चिन्ने आनी बाणा घाला करता हांव घाला बाग खडिला येणे आता उलय ना पडे
ते पुरा तर नी प्राणी वाटी आमा ते त्या दाळा आणि वो वो हाय वडलो पुणे गेलो नाही एक चेडू चेडू सोडू एक बायल मुनीस साईडीर वसोंग ना आजी गाडी स्लो जाऊची आणि आले स्लो जाता म्हणून म्हाका हे पुढचे भिरांतीन काय नजो आम्ही पडलोचे ट्रॅफिक गे नाही गाय रुमणी आड आयले गे माझं रुमणी पोंदा पडले गे म्हणून वो काले साईडीर पुरा चेडवांक पळयता आणि कळली कळी जातात मोठी बारीक लांब मोठवी बा कळेंगी हे दादले मनशाची पिडा गे म्हणून नेंगी पुरा गे पळोवचे खडना गे आमकां बायल मनशांकी आणि आजी एक मावशी आमच्या करारा दिसा येऊन म्हणाली भारी बरो चेडो मेळला गो तुका पिऊक म्हणले पिये ना आपरूप खी सोनवारा फ्रेंड्सां वट्टुका च्या पियेता म्हणून सोनवारा पियेता वय वो मनीस एक व्हडला सावकारा बरी बाटली ग्लास काणून सोनवारा एक 100 वरार बसुल्लो ती बाटली खाली जावच्या मसोर वो उठाना आणि ताच्या इड्यांत या सावकाराची सकडांकी फोना कोणाक त्याच्या फ्रेंड्सांक ओ आम्ही हांगा या आम्ही थंय या इडे पोला या अल्पा पोला या म्हणून आजी पुरा फोना आणि दुसरे दिसा आजे ते इश्टात पळे आजी वट्टी बंडल पिऊन प्लॅना केली ती पुरा फोन करतात हा सांगा वसो घालले आमकां आज तई वसो घालले रे म्हणून तुम्ही आमगेर येऊन पळयचे आणि पियेले खाली बाटल्या हात पळयता तो पुरा हांवे मनी प्लांट पुरून दरला पियेले पैसे त्यात मनी प्लांटांनी फाटी येऊन दी म्हणून
ये तुमका भुरगी असात आमकां 4 भुरगी तुम्ही सांगता एकात बेड्डर निश्चे आळे तुमच्या लग्न जिवितात ते म्हटले प्रॉब्लेम काही येणार तुमच्याकडे तर सोल्युशन असा सोल्युशन काले म्हणल्यार तुमचे ते आकई माई बाप्पू मावशी मामू बुरा म्हणतात पळे तांका इल्ले पोयस दवरा तांणी सांगले पुरा ऐका अण्णे काकडा पाहून सोडा लढाई जाता म्हणून बघताना एकामेका उलवणे जाताना जोर जोर 5 सेकंड गॅप देऊन उलया तेदळा मेंदू तुमका सांगता केदळा उलयजे तेदळा जापी असत पळे समाव येतात आणि कम्युनिकेशन द्वारा एकामेका काल्या आल्या सोडदोड आल्या उलवून समा करया समा देणे आल्या पुरा समज जाता आणि काही येणा तू आता म्हाका एक सांगा आज कोयर कोणाक उडोंकू